गिरिवरधारि जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारि यशोदनन्दन ब्रज जनरञ्जन यशोदनन्दन ब्रज जनरञ्जन यमुना तीरवनचारि यमुना तीरवनचारि जय राधा माधव कुंज बिहारि हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव नीताय गौर हरि बोल हरि बोल नीताय गौर हरि बोल
जय विष्णु पाद परमहंस परोपकारी अष्टोत्तर शिशि एसी भक्तिवेदांत स्वामी श्री उपाद की जय जय विष्णुपाद परमहंस परोपकारी अष्टोत्तर शिशि भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर महाराज की अनंत कोटि वैष्णवंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की प्रेम से कहो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवसादि गौर भक्तवंद की गंगा मैया की तुलसी देवी की वृंदावन धाम की मथुरा धाम की नवदीप मायापुर धाम की जय द्वारका धाम की पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की सामवेद भक्तवंद की कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की शिलोपाद की नित्य गौर प्रेमानंदे भगवद्गीता अध्याय नौवा श्लोक पंचवीसावा यान्ति देवव्रता देवान् पितरं यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मध्याजिनोऽपिमाम् यान्ति देवव्रता देवान् पितृन्यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मज्जाजिनोऽपिमाम् यान्ति देवव्रता देवान् पितृन्यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मज्जाजिनोऽपिमाम् कुणी म्हणू शकेल म्हणा म्हणता येईल का तुम्ही म्हणा यान्ति देवव्रता देवान् पितृन्यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मध्याजिनोऽपिमाम् शब्दशः अर्थ असा आहे यांती जातात देवव्रता देवतांचे उपासक देवान देवांकडे पितरन पितरांकडे यांती प्राप्त होतात किंवा जातात पितृव्रता पितरांचे पूजन करणारे भूतानी भूतप्रेतांकडे यांती जातात भूतेज्जा भूतांचे उपासक यांती प्राप्त होतात किंवा जातात मत माझे याजिन भक्त अपि परंतु माम मला भाषांतर आणि तात्पर्य कृष्णकपामूर्ती अभयचरणारविंद स्वामी प्रभुपाद द्वारा जे देवतांची उपास जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतामध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात तात्पर्य जर कोणाला चंद्र सूर्य आणि इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकांची प्राप्ती होऊ शकते जसे दर्श पौर्णमासी विधी याचे विस्तृत वर्णन वेदामध्ये कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे यामध्ये निरनिराळ्या ग्रहलोकांच्या अधिष्ठात्री देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना करण्यास सांगितली आहे त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते तसेच मनुष्य भूतांच्या ग्रहावर जाऊ शकतो आणि यज्ञ यक्ष राक्षस किंवा पिशाच्य बनू शकतो पिशाच्योपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय असे त्यांना वाटते परंतु वस्तुतः अशी सर्व कार्ये पूर्णपणे भौतिक आहेत त्याचप्रमाणे केवळ भगवंतांचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निसंदेह वैकुंठ लोकांची आणि कृष्ण लोकांची प्राप्ती करतो या महत्त्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा जादूटोणा केल्याने भूतलोकांची प्राप्ती होऊ शकते तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा विष्णू लोकांची प्राप्ती का होऊ शकणार नाही? दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि विष्णूंचे निवास असणाऱ्या अशा दिव्य लोकांचे बऱ्याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होते. यास्तव कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवतधामात परत जाऊ शकतो. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपाकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वंदे हं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभिः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो राम रामो हरे हरे. हरे कृष्णा. आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आहे, तरी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात भगवंताच्या दर्शनासाठी. तर कृष्णकृपामूर्ती अभयचरणारविंद स्वामी प्रभुपाद यांच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये श्री राधावृंदावन चंद्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी सकाळी भागवतमचा क्लास असतो आणि दुपारी या टायमाला भगवतीचा क्लास असतो. तर नवीन लोकांसाठी हा भगवतीचा जो क्लास आहे, वर्ग आहे, हा अतिशय बेसिक ज्ञान दिलं जातं. तर या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. तर हा जो श्लोक आहे भगवतीचा, अध्याय 9 श्लोक क्रमांक 25, तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे देवतांची पूजा करतात ते देवलोक जातात, जे पितरांची पूजा करतात ते पितृलोक जातात, जे भूतयोनीची पूजा करतात ते भूतयोनीमध्ये जातात. काही लोकांचा असा समज आहे की कोणत्याही देवतांची उपासना केली तर शेवटी सगळं एकाच ठिकाणी जाणार. तर हा मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये, चुकीची समज आहे की कुठल्याही देवांची पूजा केलं तर फळ त्याला एकच मिळतं. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण याचं खंडन करतात. तर आपण आज पाहूया की देवतांची पूजा आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा याच्यामध्ये काय फरक आहे ते. शास्त्रामध्ये आपल्याला दोन शब्द पाहायला मिळतात. एक शब्द आहे ईश्वर आणि दुसरा शब्द आहे परमेश्वर. ईश्वर या शब्दाचा अर्थ असा आहे, ईश म्हणजे नियंत्रण, कंट्रोलर, वर म्हणजे ठेवणारा. थोडक्यात ईश्वर म्हणजे नियंत्रण ठेवणारा, त्याला ईश्वर म्हटलं जातं. ईश्वर अनेक आहेत, तसं पाहिलं तर आपण सुद्धा ईश्वर आहोत. आपलं आपल्या कुटुंबावर नियंत्रण आहे, पत्नीवर नियंत्रण आहे, मुलाबाळावर नियंत्रण आहे, एखाद्या ऑफिसमधल्या बॉसचं त्याच्या कंपनीवर नियंत्रण असतं. कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाचं ना कशाना कशावर तरी नियंत्रण असतंच आहे, कंट्रोल. ईश्वर आहात आपण सुद्धा ईश्वर आहात. पण वैश्विक स्तरावर जर पाहिलं तर वैश्विक स्तरावर सुद्धा अनेक प्रकारचे ईश्वर आहेत. बेसिक पाहायचं झालं तर एखाद्या ग्रामीण भागात खेडेगावामध्ये एखाद्या सरपंचाचं नियंत्रण असतं पूर्ण शहरावर. तेच तालुक्याच्या ठिकाणी जर गेलं आपण पाहिलं तर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदाराचं संपूर्ण तालुक्यावर नियंत्रण राहतं. पण आपण जर बारीक अभ्यास केला तर आपल्याला असं पाहायला मिळेल की हे जे नियंत्रण करण्याची प्रवृत्ती आहे ही मर्यादित प्रवृत्ती आहे. एक कुटुंबातला प्रमुख आपल्या कुटुंबावरच नियंत्रण करू शकतो, तो मात्र इतरांच्या कुटुंबावर नियंत्रण करू शकत नाही, कारण तिथं नियंत्रक वेगळे आहेत. एक सरपंच आपल्या ग्रामपंचायतीमध्येच नियंत्रण ठेवू शकतो, तो सरपंच दुसऱ्याच्या ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घालून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. प्रत्येकाला नियंत्रकाला मर्यादा आहेत. तसंच जिल्ह्याचं उदाहरण पाहिलं आपण तर एक कलेक्टर आहे, एक कलेक्टर त्या त्या जिल्ह्यापुरताच मर्यादित नियंत्रक असतो, शिवाय तो त्या जिल्ह्याच्या बाहेर नियंत्रण ठेवू शकत नाही. असंच आहे, सेम देशाचं आहे, राज्याचं आहे, प्रत्येक देशाचा सुद्धा कंट्रोल असंच आहे. एक पंतप्रधान म्हणा किंवा एक राष्ट्राध्यक्ष, तो फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित ईश्वर आहे तो. हां, ईश्वराची व्याख्या अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. ईश्वर म्हणजे ठराविक मर्यादित असलेलं त्याचं नियंत्रण. त्याचप्रमाणे वैश्विक स्तरावर जर पाहिलं तर अनेक देवदेवतांचं विशिष्ट खात्यावर नियंत्रण आहे. उदाहरणार्थ हवा, हवेवर वायुदेवतेचं नियंत्रण आहे. पण हवा आपल्याला अग्नी प्रदान करू शकत नाही किंवा प्रजन्न प्रदान करू शकत नाही. अग्नीसाठी वेगळा देवता आहे, अग्नीसाठी वेगळा देवता आहे वैश्विक स्तरावर. पर्जन्यासाठी इंद्र आहेत, विद्यासाठी सरस्वती आहे, परंतु सरस्वती आपल्याला धन देऊ शकत नाही, सरस्वती आपल्याला आरोग्य देऊ शकत नाही. तिचं नियंत्रण जे आहे त्या मर्यादित, तिला जे कार्य सोपवलेलं आहे त्याच्यावरतच तिचं नियंत्रण आहे. सूर्यदेवता हा उष्णता प्रदान करू शकतो, प्रकाश प्रदान करू शकतो, पण सूर्य उपासना केल्यामुळं तुम्हाला विद्या किंवा धन प्राप्त होऊ शकत नाही. प्रत्येक जसं आपल्या भारतामध्ये विशिष्ट खाती आहेत, त्या विशिष्ट खात्यासाठी विशिष्ट एक मंत्री आहे, बरोबर आहे ना. तो मंत्री दुसऱ्याच्या मंत्रालयात जाऊन ढवळाढवळ करू शकत नाही. सांगायचा तात्पर्य असा आहे की देवता अनेक आहेत, जसं मंत्रिमंडळ आहे त्याचप्रमाणे अनेक देवतांची खाती आहेत, विभाग आहेत, हे सर्व आपल्या आपल्या खात्यावर त्यांचं नियंत्रण आहे. तसं या सृष्टीच्या संचालनासाठी 33 कोटी म्हणजे 33 कोटी नव्हे, 33 कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देवता आहेत जे संपूर्ण सृष्टीचं नियंत्रण ठेवतात, त्याच्यावर आपलं व्यवस्थापन करतात. 33 कोटी याचा अर्थ असा भी होऊ शकतो की तुमच्या प्रत्येक अवयवासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक वस्तूसाठी एक देवता आहे. डोळ्याचा सुद्धा एक देवता आहे, कानाचा एक देवता आहे, कुणाला किती दृष्टी प्रदान करायची, कुणाला किती श्रवणाची क्षमता द्यायची याच्यासुद्धा सुद्धा एक देवता आहे. आणि ती देवता ठरवते की कुणाला किती द्यायचं ते. तर अशा प्रकारे हे नियंत्रणाचं कार्य वैश्विक स्तरावर चालतं. पण सर्वसाधारण माणसा मनुष्याला हे समजू शकत नाही आहे. एखादा लहान व्यक्ती म्हणू शकतो की बा बस आहे, बस इकडून तिकडे चालले, तिकडून इकडे चालले, पण त्याच्या पाठीमागं मोठी यंत्रणा आहे. एसटी महामंडळ ही खूप मोठी यंत्रणा आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक कार्यालय आहे, तालुक्याला एक कार्यालय आहे, कुठून कुठं बस सोडायचं त्याचं नियंत्रण आहे, त्याच्यावरचं नियंत्रण आहे, त्याच्यावर नियंत्रण आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण सृष्टीचं एक नियंत्रण आहे. बाय चान्स या जगामध्ये काही गोष्ट घडत नाही आहे. हे झाले ईश्वराची व्याख्या. ईश्वर थोडक्यात सांगायचं तर ईश्वर म्हणजे नियंत्रक, सर्व देवीदेवतांचं विशिष्ट प्रकारची त्यांच्याकडे खाती आहेत. लक्ष्मी ही धन प्रदान करते, गणेशजी तुम्हाला आलेल्या संकट टाळण्याचं काम करते, पार्वती एखाद्याला सुंदर स्त्रीची अपेक्षा असेल विवाहाची करण्याची तर पार्वतीची उपासना केली तर तुम्हाला पार्वती उपासना करून तुम्ही सुंदर स्त्रीची प्राप्ती करू शकता. तर अशा प्रकारे हे 33 कोटी देवदेवतांची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे. हा झाला ईश्वर. आणखी एक शब्द पाहायला मिळतो शास्त्रामध्ये, परम ईश्वर म्हणजे परमेश्वर. इथं एक्स्ट्रा एक शब्द जोडलाय परम. ईश्वर म्हणजे नियंत्रक, पण कसला नियंत्रक? परम नियंत्रक. मग आता हा परम नियंत्रक कोण? आपण आपल्या बुद्धीनं परमेश्वर कोण आहे ते ठरवू नये माणसानं. आपली बुद्धी फार तोकडी आहे, छोटी आहे. त्यामुळे शास्त्राचा आधार जर घेतलात आपल्या सगळ्या समस्येचा उकल त्या शास्त्रामधनं होऊ शकतं. तर परमेश्वर हा जो शब्द आहे या शब्दाची व्याख्या ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजींनी केलेली आहे. काय म्हटलं त्यांनी ब्रह्मसंहितेमध्ये? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. ईश्वर कोण? कसले? परम. परमेश्वर कोण आहेत? कृष्ण परमेश्वर श्रीकृष्ण आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये भगवान ब्रह्मदेव सांगतात परमेश्वर कोण आहेत, परमेश्वर कोण आहेत? श्रीकृष्ण. ईश्वर परमकृष्ण कसे आहेत हे श्रीकृष्ण? सत चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय, आनंद म्हणजे पूर्णपणे आनंदी. सच्चिदानंद विग्रह रूप आहे, फॉर्म आहे त्यांना. विग्रह म्हणजे रूप. हां, काही लोकांचा समज आहे की भगवंताला रूपच नाही आहे. ब्रह्माजी तर त्याचं खंडन करतात की भगवंताला रूप आहे. आणि ते कसं रूप आहे? सच्चिदानंद विग्रह आहे. आणि आपलं जे रूप आहे मनुष्याचं ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, जे असत अनित्य आणि निरानंद आहे. असत म्हणजे शाश्वत नाही आहे, नॉलेजेबल नाही आहे, ज्ञानमय नाही आहे आणि दुःखांनी भरलेलं आहे. याच्या एक्झॅक्ट विरुद्ध काय? भगवंत शरीर कसं आहे? सच्चिदानंद शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय आहे. अशी व्याख्या भगवान ब्रह्मदेव करतात. पुढे काय म्हणतात? ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारण. अनादि आणि आदिकारण म्हणजे यांच्या अगोदर कुणीच नाही आहे. सर्वात अगोदरचे ते आहेत, याच्या अगोदर कुणी नाही आहे. असे ते अनादि आदि गोविंद. कोण? गोविंद. सर्व कारण कारण या जगातल्या ज्या काही घटना घडतात सर्व कारण सर्वांचे कारणाचे कारण कोण येतं? भगवान श्रीकृष्ण. हे ब्रह्मदेवानी सांगितलेली व्याख्या आहे. त्यामुळं आपण समजलं पाहिजे की परमेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि ईश्वर सर्व देवी देवता आहेत शास्त्रानुसार. आणखी एक शब्द पाहायला मिळतो आपल्याला शास्त्रामध्ये, भगवान. भगवान या शब्दाची व्याख्या अशी आहे, पराशर मुनी विष्णू पुराणामध्ये हा श्लोक आहे, व्याख्या करतात भगवान या शब्दाची. अनेक लोकांची असं कल्पना असते की सगळे देव भगवान आहेत, पण असं नाही आहे. भगवान फक्त एकच आहेत. देवता अनेक आहेत पण भगवान एकच आहे. परमेश्वर एकच आहे, भगवान देवता अनेक आहेत. काय म्हणतात पा भगवंताची व्याख्या? ऐश्वरस्य समग्रस्य वीर्यस्य यशसा श्रेय ज्ञान वैराग्यश्चैव शन्ना भगिती इतिंगना. असं विष्णू पुराणात म्हटलेलं आहे, भगवान हे तेच आहेत ज्यांच्याजवळ संपूर्णपणे 6 ऐश्वर्य आहेत. 6 ऐश्वर्य कोणते? 6 ऐश्वर आहेत संपूर्ण धन, ज्याच्याजवळ संपूर्ण धन आहे तो भगवान. एक दुसरा आहे जो सर्वात बलशाली आहे, बलवान आहे, त्याच्यापेक्षा बलशाली कुणी नाही दुसरा असा तो बलवान. यशवान, त्याची कीर्ती संपूर्ण त्रिलोकामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याची कीर्ती आहे, तो यशवान, तो कीर्तिवान. 3 झालं. चौथा आहे रूपवान, जे सर्वात सुंदर आहेत ते भगवान. ज्ञान सर्वात ज्ञानी सर्वज्ञानाच्या जवळ आहे असं तो ज्ञानवान त्याला भगवान म्हटलं होतं. आणि शेवटचं आहे सहावं वैराग्य, ज्याच्याजवळ अस्सी मात्रामध्ये वैराग्य आहे ते भगवान. आपण दोन दोन मिनिटांमध्ये पाहूया याचं कोण आहे ते. धन पहिला शब्द आहे, ऐश्वर आहे धन. भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये की पृथ्वी जल अग्नि आकाश वायू भूमी आपणलो वायू खम मनोबुद्धी रेवच अहंकार इतिमे भिन्ना प्रकृती राष्ट्रदा. या जगातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आठ तत्वांनी बनलेल्या आहेत. कुठले तत्व आहेत ते आठ? पृथ्वी, जल, अग्नि, आकाश, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ही भौतिक प्रकृती जी आहे ना ही आठ तत्वांनी बनलेली आहे आणि ही माझी अपरा प्रकृती आहे, अपरा प्रकृती, कनिष्ठ प्रकृती आहे. आता मला सांगा सोनं नाणं चांद जे काही जड जवळ आहे हे कशापासून तयार होतं? ह्या आठ तत्वापासून म्हणतात, विशेषतः पाच, पृथ्वी, जल, अग्नि, आकाशवायू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पाचही तत्व आठही तत्व माझे आहेत. माझ्या जगातली प्रत्येक गोष्ट कुणाची झाली? भगवान श्रीकृष्ण झाली. अर्थात संपूर्ण जगात ब्रह्मांडामध्ये जे काही वस्तू आहेत ते भगवानची प्रॉपर्टी आहे, आपली प्रॉपर्टी नाही आहे. ईशावास एकदम सर्व यत्किंच जगत त्याम जगत तेन त्यक्त्यांना भुंजिता मा ग्रद कस्त सिद्धनम. भगवान श्रीकृष्ण या जगातली जे काही आहे ते तुम्ही माझी प्रॉपर्टी आहे. आणि मनुष्याने त्याला जेवढा कोटा काढून दिलेला आहे तेवढा तरी त्याचा उपभोग घ्यावा. हे झालं धन. ढोबळ मारायला दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या 16108 राण्या होत्या. या 16108 राण्यांसाठी भगवंतांनी 16108 महल तयार केले होते, जड जवाहीर जवाहीर सोन्या नाणे चांदण्याची भरलेले. आपल्याकडे एक एक सुद्धा बघायला मिळणार नाही अशा टाईपचा बंगला. मुकेश अंबानीचा बंगला सर्वात महागडा आहे असं भारतामध्ये म्हटलं जातं. पण असे 16108 राण्या क्षणात भगवंतांनी आपल्या राण्यांना तयार करून दिल्या होत्या. हे झालं भगवंताचं धन. दुसरं बलशाली बलवान. भगवान इतके शक्तिशाली आहेत की 7 वर्षाचे आयुष्य असताना त्यांनी आपल्या करंगळीवर अख्खा गोवर्धन धारण केला होता. कोणी जर म्हटला की मी खूप मोठा ताकदवर आहे तर त्याने एवढा 1 किलो आपला वजनाचा माप करंगळीवर धारण करून दाखवावं. कोणी नाही धारण करू शकणार. भगवान बलशाली आहेत. तणावर तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण लहान होते 2-3 महिन्याचे असताना तर त्यांना एक तणावर तर राक्षस उंच घेऊन गेला वादळाच्या रूपामध्ये. तर त्यावेळेस त्या तणावरतला भगवंतांनी 3 वर्षाचं बालक 3-4 महिन्याचं त्यांनी आपलं तणावर नुसता गळा धरला असा. त्या गळा धरल्यानं काय झाला परिणाम? तर गळा दाबला गेला आणि एवढा मोठा बलशाली तो असूर धाडकन खाली पडला. भगवंताला कुठली साधना करायची गरज पडली नाही, व्यायाम करायची गरज नाही, योगासन करायची गरज पडलेली नाही त्यांना. ते भगवंत आहेत. त्याच्यानंतर आहे तिसरं आहे यश. भगवंताचं यश एवढं अपार आहे. जगामध्ये असा एकही देश नाही जिथे इस्कॉनची स्थापना नाही, श्रीकृष्णाचं गुणगान केलं जात नाही. हे झालं भूलोकातच. भगवंत तिन्ही लोकांमध्ये भगवंताचं गुणगान गायलं जातं भगवान श्रीकृष्णांचं. रूपवान. जर भगवंत रूपवान नसते तर लाखो लोक भगवंताकडे आकर्षित झालेच नसते. भगवंत इतके सुंदर आहेत की एकदा का त्याच्या मनामध्ये जर भगवंत बसले तर आयुष्यभर मरेपर्यंत भगवंताला विसरू शकत नाही, सोडू शकत नाही. इतके सुंदर आहेत भगवंत. तुम्ही भगवंताचा कधी फोटो पाहिला? वयोवृद्ध झालेले, दाढी वाढलेली, नाही पाहू शकणार आपण. भगवंत 16 वर्षाच्या पलीकडे कधी सरकतच नाहीत. नवयौवनम च असा शब्द वापरला त्यांनी. कायम नवयौवन, कायम तारुण्य असतात भगवंत. असे भगवंत रूपवान आहेत. त्याच्यानंतर आहे ज्ञान ज्ञानवान. भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला 45 मिनिटांमध्ये सांगितली. विचार नाही करावा लागला त्यांना आता काय बोलायचंय. ही जर भगवद्गीता आपल्याला समजून घ्यायला अख्खा आयुष्य घालावं लागतं तेव्हा थोड्याफार प्रमाणात आपल्याला भगवद्गीता समजते. इतके भगवंत ज्ञानी आहेत. भगवान म्हणतात की मी सर्वांचं
सदाकाळातलं भूतकाळातलं वर्तमानकाळातलं आणि भविष्यकाळातलं जाणतो हे त्यांचं ज्ञान आहे. आपण काल ह्या टायमाला काय खाल्लं होतं आपल्याला आठवत नाही हे आपलं ज्ञान आहे. हा फरक आहे. त्याच्यानंतर आहे वैराग्य. आपली आसक्ती खूप आहे, भगवंताची आसक्ती बी तेवढीच आहे आणि प्रेम पण तेवढंच आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण 13 वर्ष आयुष्य असताना वृंदावन सोडून जाऊ लागले तर त्यावेळेस अनेक गोपी ब्रजवासी त्यांना जाऊ देत नव्हते. पण भगवान म्हणाले की बस मी आलोच जाऊन, जे गेले ते पुन्हा तिकडेच गेले, पुन्हा कधीही वृंदावनमध्ये भगवंत आलेले नाहीत. हे त्यांचं वैराग्य आहे. भगवंत आसक्त आहेत अनासक्त आहेत, भक्ताप्रती आसक्त आहेत इतरांप्रती अनासक्त आहेत, हे त्यांचं. हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हटलेलं आहे भगवान. लोक कुणीही कशाला काही भगवान लावतात, पण काही ठिकाणी शिवजींना सुद्धा भगवान लावतात, काही ठिकाणी ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान हा शब्द वापरतात. हा का वापरतात? शास्त्रामध्ये सुद्धा आहे, पण का वापरतात त्याचं एक कारण आहे. ह्या 6 पैकी 1 गुण ज्याच्यामध्ये आहे प्रचुर मात्रामध्ये त्याला सुद्धा भगवंत भगवान हा शब्द वापरला जातो. पण भगवान श्रीकृष्णासाठी एक विशेष शब्द त्याला अगोदर जोडला जातो, तो म्हणजे श्री भगवान. भगवद्गीतेमध्ये आपण जर बघितलात तर श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच हा शब्द वापरला जातो. तर असे भगवान आणि परमेश्वर जर कोण असतील तर भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्यापेक्षा भगवंताचं अजून एक नाव आहे, भगवंताचं अजून एक नाव आहे असमोर्ध्व. असमोर्ध्व म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीच नाही आहे, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीच नाही आहेत, त्याला असमोर्ध्व म्हणतात. तर हे असे भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहेत, भगवान आहेत, परंतु ईश्वर नाहीत. आता आपण पाहूया या भगवान श्रीकृष्णांचा आणि सर्व देवतांचा काय संबंध आहे ते. भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि सर्व देवदेवता हे त्यांना सहाय्य करण्यासाठी नेमलेले एक उच्च दर्जाचे जीवात्मे आहेत. शिव तत्व शिवजी आणि पार्वती जर सोडलं सर्व देवता, मग तुमचे गणेश असू द्या किंवा तुमचे सरस्वती असू द्या, तुमचं खंडोबा विठोबा सॉरी विठोबा नाही खंडोबा, तुमचं भैरोबा जे काही असतील हे सगळे देवता एक उच्च दर्जाचे देवता आहेत. हे पद आहे, हे व्यक्ती नाही आहेत, हे पद आहेत. गणेश सुद्धा हे पद आहे. तर या पदावर कोण जाऊ शकतो? जे अतिशय भगवंताच्या आदेशानुसार जीवन व्यतीत करतात, अतिशय पुण्य कमवतात, तपस्या करतात, अशा लोकांना सुद्धा हे पद मिळतं. फॉर एक्झाम्पल ब्रह्माजी या देवत या संपूर्ण सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ जर देवता कुठला असेल तर तो म्हणजे ब्रह्मा. हा ब्रह्मासुद्धा एक जीव आहे, पण अतिशय उच्च दर्जाचा जीव आहे. या ब्रह्माची प्राप्ती कोण करू शकतो? तो करू शकतो जो 100 वर्ष भगवंतांनी घालून दिलेला वर्णाश्रम धर्माचं पालन करतो. 100 जीवन वर्णाश्रम धर्माचं पालन करतो त्याला हे पद मिळतं. आपण ऐकत असाल की इंद्राला सुद्धा भीती वाटते आपल्या पदाची, ते पद आहे. तर हे या पदावर कुणीही जाऊ शकतो. फरक एवढाच आहे की त्यांनी तपस्या केली पाहिजे, भगवंताच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. हे सर्व देवी देवतांचं निवासस्थान जे आहे ते निवासस्थान याच ब्रह्मांडामध्ये 14 लोकांचं ब्रह्मांड आहे. 14 लोकांचं ब्रह्मांड आहे. या 14 लोकांच्या ब्रह्मांडामध्ये आपण मधल्या फळीमध्ये आहोत. ह्याच्या खाली 7 आहेत, अतल वितल सुतल तलातल रसातल आणि पाताळ. ह्याच्यावरती भूरलोक म्हणजे भूतपेच योनींचं स्थान, ह्याच्यावरती स्वर्गलोक, जनलोक, महरलोक आणि तपलोक, ब्रह्मलोक. तर हे जे आहेत ना स्वर्गलोकांचं निवासस्थान, देवतांचं निवासस्थान स्वर्गलोकामध्ये. जे जे लोक देवतांची पूजा करतात ते सर्व लोक कुठे जातात? देवलोकात जातात, देवतांच्या लोकात. कुठं? स्वर्गलोकात. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की देवतांची पूजा करतात ते कुठे जातात, देव लोक जातात. भूतांची पूजा करतात ते कुठे जातात, भूत लोकांमध्ये जातात. पितरांची पूजा करतात ते पुत्र लोक जातात. आणि जे माझी पूजा करतात ते माझ्या धामात येतात. तर हे देवतांचं जे स्थान आहे ते स्वर्गलोक स्थान आहे. या स्वर्गलोकामध्ये प्रचुर तुमच्या पुण्याईच्या पुण्याईमुळे तुम्ही स्वर्गाला जाऊ शकता. पण धोका देता असा आहे, ज्या क्षणी तुमचं पुण्य क्षीण होईल त्या क्षणी जसा आंबा टपकून खाली पडतो तसा तुम्ही समजा तिथं भोग करत असाल, डान्स करत असाल, आणि पुण्य तुमचं संपलं, डान्स करता तुम्ही पुण्य संपलं, तर ज्या क्षणी तुमचं पुण्य संपतं त्या क्षणी तुम्ही जशी पायाखालची फळी सटकते तशी टपकून तुम्ही काय करता, ह्या भूलोकामध्ये परत येता. मग जायचंच कशाला तिथं, तिथं तुम्हाला कायम निवासस्थान. तिथं गेला तरी तुम्हाला जन्म आहे, मृत्यू आहे, फक्त जरा आणि व्याधी नाही आहे. देवतांची उपासना केल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते. पण स्वर्गप्राप्तीमध्ये तोपर्यंत राहू शकता जोपर्यंत तुमच्याकडे पुण्याचा साठा आहे. ज्या क्षणी पुण्याचा साठा संपवतो त्याच क्षणी तुम्ही काय करता, जसा आंबा खाली पडतो टपकून, तर तुम्ही टपकून काय करता, भूलोकामध्ये परत येता. पुन्हा पुनरपी जनन पुनरपी मरण हा संसाराचा गाडा कायम चालू राहतो. देवतांना सुद्धा मृत्यू आहे. कुणाचा समज असेल असा की देवलोक हे अमर आहेत, नाही, देवलोक अमर नाही आहेत, देवतांना सुद्धा मृत्यू आहे. असं एक निवासस्थान आहे भगवंताचं शाश्वत निवासस्थान, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये, न तत् भासते सूर्य न शशांको, न तत् भासते सूर्य न शशांको तद्गत यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. भगवान श्रीकृष्ण सांगतात की असं एक स्थान आहे ज्या ठिकाणी तुम्ही जर गेलात ना तिथून परतून तुम्ही वापस येत नाहीत. अशा धामाला माझ्या सूर्याची आवश्यकता नाही, कुठल्या विजेची आवश्यकता नाही, कुठल्या प्रकाशाची आवश्यकता नाही, स्वयंप्रकाशित धाम आहे ते, जिथं जन्म आणि मृत्यूचा चक्र नाही आहे. असं हे धाम म्हणजे कोणतं धाम आहे, तर वैकुंठ लोक. वय म्हणजे परे पलीकडचं आणि कुंठ म्हणजे दुःख. पेपरमध्ये वाचताय तुम्ही कुंठणखाण्यातून अमुक मोकळ्या केल्या असते, सुटका केली वगैरे वगैरे वगैरे. तर हे ह्या जगाला कुंठणखाना म्हटलेलं आहे. कुंठणखाना म्हणजे दुःखानं प्रचूर मात्रा दुःखानं भरलेलं आहे जग, आणि ठासून भरलेलं आहे तर तकलीफ सगळ्यांना आहे. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही ह्या कुंठमय जगताच्या बाहेर या. कुठं? वैकुंठात. वय म्हणजे परे, ह्या दुःखमय जगताच्या पलीकडं असं स्थान आहे वैकुंठ लोक. भगवान पुन्हा 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 भगवती सांगतात, मला शरण या, मला शरण या, मला शरण. का? भगवंत अतिशय दयाळू आहेत. त्यांना असं वाटतं की प्रत्येक जीवात्मा इथं राहू नये, ह्या ब्रह्मांडामध्येच राहू नये, त्यांनी काय करावं, माझ्या धामात परत यावं. हे भगवंताचं जीवाप्रती असलं प्रेम आहे. ठीक आहे, हे झालं निवासस्थान. हे निवासस्थान देवलोकांचं निवासस्थान ह्या ब्रह्मांडामध्येच आहे. परमेश्वराचं भगवंताचं निवासस्थान जे आहे ते गोलोक वृंदावन आहे, वैकुंठ लोक आहे. असं हे धाम भगवंताचं जे ब्रह्मांडाच्या पलीकडं आहे, दुःखमय जगताच्या पलीकडचं आहे. तर या देवतांचं सुद्धा आयुष्य आपण मग पाहिलं. देवतांचं आयुष्य एवढंच फरक आहे आपल्या त्यांच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये. त्यांचं आयुष्य फार प्रदीर्घ आहे. उदाहरणार्थ ब्रह्माजीचं आयुष्य आपण पाहूया थोडक्यात. या ब्रह्माजीचं आयुष्य पहा किती आहे. या कलियुगाचं आयुर्मर्यादा आहे 432,000 वर्ष. कलियुगाच्या दुप्पट आहे दोपार युग, 432,000 × 2. त्याच्या तिप्पट आहे त्रेतायुग, 432,000 × 3. ह्याच्या चौपट आहे सत्ययुग, 432,000 × 4. असं मिळून 43,20,000 वर्ष हे एका युगाचं झालं. म्हणजे हा 43,20,000 हा याला म्हणतात एक दिव्य युग. असे 1,000 दिव्य युग झाले की ब्रह्मदेवाचा 12 तास पूर्ण होतात. आणि असाच 1,000 दिव्य युग अशी त्यांची 12 तासाची रात्र पूर्ण होते. म्हणजे 24 तासासाठी 2,000 दिव्य युग, असं 24 तासाचा एक दिवस झाला त्यांचा पूर्ण. असे 24 तासाचे 365 दिवस आणि 365 दिवसाचे असे 100 वर्ष, 365 दिवसाचा 1 वर्ष, असे 100 वर्ष एवढं त्यांचं आयुष्य. जेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं तेव्हा ब्रह्मदेवाचा काय होतो, मृत्यू होतो. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड काय होतं, जळून खाक होतं आणि पुन्हा याची निर्मिती होते विष्णूद्वारे. तर अशा प्रकारे हे सर्कल चालू राहतं चालू राहतं चालू राहतं. हे झालं देवतांची आयुर्वेदा आयुष्य. देवतांच्या शक्त्यासुद्धा मर्यादित आहेत. देवता कुठलाही कुणालाही काही कसाही वर देऊ शकत नाही. ते कुणावर डिपेंड येतं, कुणावर अवलंबून येतं, ते सुद्धा भगवंतावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होण्याची वेळ आली होती त्यावेळेस या पृथ्वीवर अनेक असुरांचा प्रादुर्भाव वाढला होता, अनेक असुरांची संख्या वाढली होती. त्यामुळे भूमातेला खूप वेदना होत होत्या, सहन करत करू शकत नव्हती ती. त्यावेळेस ही भूदेवी ब्रह्माजीकडे गेली. ब्रह्माजीकडे गेली, ब्रह्माजीला तिने आपली समस्या सांगितली, असुरांची संख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस आणि ती आता असह्य झालेली आहे ती. त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात की आपण सर्व देवतांची बोलून जाणून घेऊ परिस्थिती काय आहे ती. मग सर्व देवता ब्रह्माजी मीटिंग बोलवतात, बैठक बोलवतात. त्या बैठकीमध्ये असा निष्कर्ष करतात की आता आपण शिवजीकडे गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस शिवजीकडे जातात त्यावेळेस शिवजी म्हणतात की ही मोठी समस्या आहे, आपण सगळे म्हणून आता काय करू, विष्णूकडे जाऊया. आणि मग विष्णूकडे जातात ते. विष्णूकडे गेल्याच्या नंतर विष्णूकडे कुठं जाते, याच ब्रह्मांडाच्या वरती, या ब्रह्मांडाच्या वरतीच, सॉरी ब्रह्मांडाच्या आत, पण 14 लोकांच्या वरती. 14 लोकांच्या वरती श्वेतद्वीप नावाचा एक ग्रह आहे, जिथं श्वेत म्हणजे श्वेतद्वीप हा दुधाचा सागर आहे. या दुधाच्या सागरामध्ये विष्णू पहुडतात अनंत शेषाच्या शय्येवर. तर ज्यावेळेस हे ब्रह्माजी आणि सर्व देवदेवता जातात श्वेतद्वीपावर, त्यावेळेस ते प्रार्थना करतात, पुरुष सूक्त प्रार्थना करतात. आणि ह्या प्रार्थना ऐकल्याच्या नंतर मग त्या समुद्रातनं शोधकशाही समुद्रातनं ते वर येतात आणि मग ते प्रकट होतात आणि विचारतात की काय काय समस्या आहे. त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात की भूतलावर असा असा झालेला आहे आणि तुम्ही कृपा करून अवतरित व्हा. त्यावेळेस विष्णू सांगतात की ठीक आहे, मी काही जण येईल आणि असुरांचा नाश करील. या कथेवरून आपण जाणू शकतो की देवदेवतांना सुद्धा मर्यादित शक्ती आहे, पूर्ण शक्ती नाही आहे त्यांच्याकडे. शेवटी त्यांना भगवंताकडंच म्हणजे भगवान विष्णूकडं श्रीकृष्णाकडंच जावं लागतं. तर अशा प्रकारे दुसरी गोष्ट आपण असं म्हणू शकतो, त्याच्यात अजून एक असा निष्कर्ष निघतो की भगवंताला पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला भगवंताला प्रार्थना करावं लागतात. अनेक लोकांची अशी इच्छा असते की भगवंत आम्हाला दिसतच नाहीत, दाखवा पहा पाहायची इच्छा आहे. पण त्यासाठी तर आपल्याला सुद्धा तपास्या केली पाहिजे. बगैर तपासीचा आपल्याला भगवंतसुद्धा पाहू शकत, आपण भगवंत पाहू शकत नाही. तर देवदेवतांनासुद्धा भगवंताला पाहणं कठीण आहे, तर आपण तर मनुष्य आहोत. तर अशा प्रकारे देवता लोकसुद्धा भगवंतावर अवलंबून आहेत. एकदा शिवजीच्या मागे वत्रासूर आला. व्रतासुरने शिवजींना प्रसन्न करण्यासाठी एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये तो आपला हाता शरीराची मांस वगैरे काढून त्या यज्ञामध्ये टाकू आहुती देऊ लागला. देता त्याला असं वाटलं की आता येईल. मग असे 7 दिवस गेले पण शिवजी काय प्रकट झाले नाही. त्याच्या अघोर तपस्या बघून शिवजींनासुद्धा भीती वाटायला लागली. ते काय प्रकट झाले नाही. पण ज्यावेळेस त्याने असं ठरवलं की शिवजी काय प्रकट होत नाही, त्यावेळेस त्याने असं ठरवलं की आपलं डोकं जे आहे ना ते कापून त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची. आणि तो त्याने असं तर घेऊन कापणार तेवढा शिवजी प्रकट झाले. शिवजी म्हणतात तुला काय पाहिजे बाबा, तू असा आघोरी करत का करतायस. तर तो म्हणतो की मला वरदान द्या अमराचं. ते म्हणाले बाबा मीच अमर नाही, तुला कुठून द्या, तुला कुठून अमर बनवू. तर ते म्हणाले ठीक आहे, मला असा वरदान द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवल तो काय होईल, भस्म होईल असं मागितल्यावर शिवजी म्हणाले तथा असतो. शिवजीने त्याला आवर्तन दिला ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. मग शिवजी तो वृत्रासूरच्या डोक्यात अशी कल्पना आली की का आपण पार्वतीचाच भोग करू नये. मग तो म्हणाला की जोपर्यंत शिवजी आहे तोपर्यंत काय करता येणार नाही, म्हणून तो शिवजीच्या मागे लागला शिवजीला ठार मारण्यासाठी, त्याच्या डोक्यावर शिवजींच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी. मग हे शिवजी घाबरले, वृत्तासो त्यांच्या मागास लागला यायला डोक्यावर हात ठेवायला. शिवजी घाबरले आणि तिन्ही लोकांमध्ये पळत सुटले इकडं तिकडं. मग विष्णूकडे गेले ते, पण जायच्या अगोदर विष्णूने काय केलं, एका छोट्या बालकाचं रूप घेतलं, छोट्या बालकाचं रूप घेतलं ब्राह्मणाचं आणि त्याच्यासमोर उभा राहिले आणि म्हणाले, अरे वत्रासूर तुम्ही काय त्या ह्यांच्या मागा लागला, जो स्मशानभूमीत राहतो त्या व्यक्तीच्या मागा लागलास तू, त्याला कुठला शक्ती असणार आहे त्याच्याजवळ, वर तुला कसला वर दिला देणार आहे ते, ते साप खोट आहे चुकीचं आहे ते, तू विसरून जाते. नाही 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 दिलेलं आहे म्हणलं. अरे नाही असं वादविवाद करता त्याला असं गोरपडून टाकलं विष्णूने आणि म्हणले की तू असं कर, तुला विश्वास बसत नाही ना माझ्यावर, तू काय कर तू डोक्यात आठवून बघ तुझ्या, बघ बरं होत आहे बस मग. आणि त्याने काय करतो आपला हात डोक्यात ठेवतो आणि जसा हात डोक्यात ठेवला तसा तो काय करतो भस्म होतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की अनेक देवदेवता शिवजींना सुद्धा भगवान विष्णूचा आश्रय घ्यावा लागतो, शरण घ्यावे लागते. शास्त्रामध्ये अशा अनेक अनेक उदाहरणं सापडतील तुम्हाला. विष्णू श्रीकृष्ण ह्या यांना ह्यांनी अनेक देवतांना संकटातून बाहेर काढलेलं आहे. तुम्ही म्हणाल प्रभूजी ठीक आहे सगळं खरं आहे तुमचं, परंतु असं असताना सुद्धा लोक देवतांकडे का जातात? परमेश्वर श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, सर्वस्व विष्णू आहेत, सर्वस्व भगवान आहेत, मग तरीसुद्धा लोक देवतांकडे का जातात? तर त्याचं कारण भगवान श्रीकृष्ण भगवती सांगतात, कामेस्ते तेरत ज्ञाना प्रपद्यंते अन्य देवता तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. भगवान श्रीकृष्ण सांगतात ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते लोक अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार ते काय करतात देवतांची पूजा करतात. हे त्यामागचं कारण झालं. बघा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी काम नाही, जसं उदाहरण द्यायचं झालं तर तत्पूर्वी आपण हे समजून घेऊ की मनुष्य कामना कसा करतो. ते सर्व व्यक्तींचे मनुष्यांचे स्वभाव जे आहेत ते सारखे नाही आहेत, प्रत्येकाचा स्वभाव अलग 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 आहे. उदाहरणार्थ एखाद्याला सात्विक भोजन आवडतं, एखाद्याला राजसिक भोजन आवडतं, एखाद्याला तामसिक भोजन आवडतं. सात्विक व्यक्तीला वरण भात चालतो, आनंदाने खातो तो, पण रजोगुणी तमोगुणी व्यक्तीला वरण भात खाणार नाही तो, तो म्हणा थोडं मिरची टाका, थोडं लसूण टाका, थोडा कांदा टाका, हे रजोगुणीचं स्वभाव आहे. तमोगुणीचा स्वभाव त्याला शिळं खायला आवडतं, सुक्क सुक्क कोरडं कोरडं खायला आवडतं, अतिशय तिखट अशिलस अतिशय स्पायसी खायला तो आवडतो. हा जो तीन गुणातला जो स्वभाव आहे या स्वभावानुसार मनुष्य काय करतो, आपले स्वभावानुसार देवता ठरवतो. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याला मांस खायची इच्छा आहे, तो तो भगवंताकडे येणार नाही. तो म्हणणार मी म्हसोबाची पूजा केलेली बरी, का म्हसोबा परमिशन देतात मांसाहार तू करू शकतोस, खंडोबा परमिशन देऊ शकतात खा मांसाहार करू शकतोस तू. परंतु तुम्ही म्हणाल हे तर शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे, तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे पण हे का दिलेलं आहे ह्याच्या मागचं तत्व माणसाने जाणलं पाहिजे. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो सर्व मनुष्य सत्वगुणात स्थित नाही आहेत. जे तामसिक आहेत जे राजसिक आहेत या लोकांना त्यांच्या स्तरावरून उन्नत करण्यासाठी सत्वगुणा स्तरावर आणण्यासाठी हे विधिविधानांची निर्मिती केलेली आहे. मनाला वाटेल तसं खाऊ नये, उदाहरणार्थ आता मांसाहाराचं उदाहरण घेऊ आपण, केव्हाही कधीही खाऊ नये. म्हणून पूर्वी असा एक नियम होता की फक्त अमावस्या दिवशीच मांसाहार करावा, विधी घालून दिला आहे. कसा करावा, एखादा देवी देवताच्या समोर जावं, देवता देवी देवीच्या समोर जावं, म्हणजे काळूबाई म्हणा किंवा तुमचं सटवाई वगैरे अशा देवतेकडे जावं, तिथं सगळ्या फॅमिलीने एकत्र येवं. एक मंत्र आहे, त्याचा मंत्राचा अर्थ असा आहे की या जन्मात मी तुला कापतो, पुढे जन्मात तुझा अधिकार माझ्यावर राहील, असं असं म्हणून तो मंत्राचा अर्थ असा आहे. म्हणून तो कापायचा आणि सगळ्यांनी मिळून बसून खायचं महिन्यातून एकदा अमावस्या दिवशी. का? रोज खाण्यापेक्षा एकदा खावा. काय केलं, त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या कामना आहेत त्या काय केल्या, सीमित केल्या, म्हणून परमिशन दिले गेलेले. त्याचप्रमाणे सर्व देवीदेवतांना, देवीदेवता हे त्या त्या स्वभावानुसार लोक त्याची काय करतात, आराधना उपासना करतात. परंतु भगवान श्रीकृष्णाची उपासना ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडची आहे. देवीदेवतांची पूजा उपासना जर केली तर तुम्हाला याच जन्मामध्ये याच क्षणापुरतं तुम्हाला फळ प्राप्त होतं. परंतु भगवंतांची उपासना, भगवंतांची भक्ती जर केली तुम्ही तर ह्या जन्मात नव्हे तुम्हाला शाश्वत जे तुम्हाला फळ मिळायला पाहिजे, शाश्वत जो आनंद पाहिजे मिळायला पाहिजे, ते आनंद तुम्हाला केवळ भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यानंच प्राप्त होऊ शकते. अन्य कुठल्याही देवदेवतांची पूजा केल्याने तुम्हाला मिळू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला या जन्ममृत्यू जरा व्याधी या चक्रातून मुक्त करू शकत नाही देवता. का? कारण देवता स्वतः ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत, जन्ममृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये. भगवंताचं एक नाव आहे मुकुंद. मुकुंद म्हणजे मुक्ती प्रदान करणारा तो मुकुंद. मुक्ती तुम्हाला कुणीही देऊ शकत नाही, फक्त मुकुंदाशिवाय, भगवान श्रीकृष्णाशिवाय. ज्याला कोणाला या दुःखमय जगतातून मुक्त व्हायचंय त्यांनी भगवान मुकुंदाची किंवा श्रीकृष्णाची उपासना केली. तुम्ही म्हणाल प्रभूजी आमच्या इच्छा पण आहेत, कामना पण आहेत, मग आम्ही देवताकडे जायचं का? काही गरज नाही जायची. सुद्धा भगवान श्रीकृष्ण सुखदेव गोस्वामी भागवतामध्ये सांगतात की ज्याची कामना आहे, ज्याची मुक्तीची इच्छा आहे, तो सुद्धा भगवंताची भक्ती करू शकतो. तो श्लोक असा आहे, अकाम सर्व काम मोक्ष काम, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्तियोगेन व्रजेत यजे परमपुरुष. तो श्लोक असा आहे की ज्याची कामना आहेत, भौतिक कामना येतात, तो सुद्धा भगवंताकडे जाऊ शकतात, ते त्याची पूर्ण करू, त्याची पूर्तता करू शकतात. ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मुक्त जन्ममुक्तीच्या चक्रातून मुक्त व्हायचंय, त्याने पण काय केलं पाहिजे, भगवंताचीच उपासना केली पाहिजे. अकाम सर्व काम, ज्याची कामना नाही आहे तो सुद्धा, म्हणजे ज्याची कामना आहे तो, ज्याची कामना नाही तो पण, ज्याला मुक्ती पाहिजे ते पण, असे तिन्ही स्तरावरचे लोक भगवंताकडे जाऊ शकतात, भगवंताची त्यांच्या इच्छेची पूर्तता करू शकतात. परंतु कशा, परंतु त्याला त्याला जे योग्य आहे ते देऊन त्याला संतुष्ट करतात. तर अशा प्रकारे आपण देवदेवताकडे न जाता भगवान श्रीकृष्णाची पूजा करणं सर्वात श्रेष्ठ पूजा मानली जाते. तर अशा प्रकारे आपण भगवान श्रीकृष्णाचीच पूजा करावी. थोडक्यात टाईम संपत आलेला आहे, आपण 2 मिनिटात पाहूया की देवतांची पूजा थोडक्यात न करता भगवान श्रीकृष्णाची पूजा का करावी. पहिली गोष्ट आहे, देवतांची पूजा केल्यानं जे फळ प्राप्त होतं ते क्षणिक आहेत. समजा घर संपत्ती वगैरे हे क्षणिक आहे, तर अशा क्षणिक फळाची अपेक्षा न करता मनुष्यानं शाश्वत फळ जे मिळेल, म्हणजे आपल्या स्वरूपस्थितीला प्राप्त होणं, यासाठी मनुष्यानं प्रयत्न केला पाहिजे. तर आपण आता आरती बघूया. कोणाचे काही प्रश्न असेल तर 2 मिनिटात विचारू शकता. हरे कृष्ण.